मायेचा हळदा स्पर्शाने खुलते नात्यांच्या बंधात धुंद मोहरते मन उधान वाऱ्याचे गोज पावसाचे का होते बेभान कसे गहिवरते मन उधान वाऱ्याचे